शांती। आज आहे 4/5/2025 ची अव्यक्त बापदादांची अव्यक्त मुरली। रिवाइज डेट आहे 20/2/2005। मुरलीचे शीर्षक आहे हृदयापासून माझे बाबा म्हणा आणि सर्व अविनाशी खजिन्यांचे मालक बनून निश्चिंत बादशहा बना। आज भाग्य विधाता बापदादा आपल्या सर्व मुलांच्या मस्तकामध्ये भाग्याच्या रेषा बघत आहेत। प्रत्येक मुलाच्या मस्तकामध्ये चमकत असलेल्या दिव्य ताऱ्याची रेषा दिसून येत आहे। प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये स्नेह आणि शक्तीची रेषा बघत आहेत। मुखामध्ये श्रेष्ठ मधुर वाणीची रेषा बघत आहेत। ओठांवर गोड हास्याची रेषा चमकत आहे। हृदयामध्ये दिलारामच्या प्रेमामध्ये एकरूप झाल्याची रेषा बघत आहेत। हातांमध्ये सदैव सर्व खजिन्यांच्या संपन्नतेची रेषा बघत आहेत। पायांमध्ये प्रत्येक पावलामध्ये पदमची रेषा बघत आहेत। असे श्रेष्ठ भाग्य साऱ्या कल्पामध्ये कोणाचेही नसते। जे तुम्हा मुलांना या संगम युगामध्ये भाग्य प्राप्त झाले आहे असे आपले भाग्य अनुभव करता का? इतक्या श्रेष्ठ भाग्याचा रुहानी नशा अनुभव करता का? हृदयामध्ये स्वतः गाणे वाजते, वाह मेरा भाग्य, हे संगम युगाचे भाग्य अविनाशी भाग्य बनते असे का? अविनाशी बाबांद्वारे अविनाशी भाग्य प्राप्त झाले आहे, परंतु प्राप्त या संगमावरच होते, या संगमावरच ही अनुभूती करता। ही विशेष संगम युगाची प्राप्ती अतिश्रेष्ठ आहे। तर असा श्रेष्ठ भाग्याचा अनुभव सदैव इमर्ज राहतो की कधी मर्ज कधी इमर्ज असतो? आणि पुरुषार्थ काय केला? इतक्या मोठ्या भाग्याच्या प्राप्तीसाठी पुरुषार्थ किती सोपा होता। फक्त हृदयापासून ओळखले, मानले आणि आपले बनवले। माझे बाबा अंतकरणापासून ओळखले, मी बाबांचा, बाबा माझे, माझे मानायचे आणि अधिकारी बनायचे। अधिकार देखील किती मोठा आहे विचार करा। कोणी विचारले काय काय मिळाले आहे, तर काय म्हणाल? जो पाना था वह पा लिया, अर्थात जे हवे होते ते मिळाले। अप्राप्त नाही कोणती वस्तू परमात्मा खजिन्यामध्ये, असा प्राप्ती स्वरूपाचा अनुभव केला का करत आहात? भविष्याची गोष्ट वेगळी आहे। या संगम युगातच प्राप्ती स्वरूपाचा अनुभव आहे। जर संगम युगावर अनुभव केला नाही तर भविष्यामध्ये सुद्धा होऊ शकत नाही का? भविष्य प्रारब्ध आहे, परंतु प्रारब्ध या पुरुषार्थाच्या श्रेष्ठ कर्माने बनते। असे नाही की लास्ट मध्ये अनुभव स्वरूप बनू। संगम युगातील दीर्घ काळाचा हा अनुभव आहे। जीवन मुक्तचा विशेष अनुभव आत्ताचा आहे। निश्चिंत बादशाह बनण्याचा अनुभव आत्ताचा आहे। तर सर्वजण निश्चिंत बादशाह आहात की चिंता आहे? जे निश्चिंत बादशाह बनले आहेत त्यांनी हात वर करा। बनले आहात की बनत आहात? बनले आहात ना, काही चिंता आहे? जर दात्याची मुले बनला आहात तर मग कसली चिंता आहे? माझे बाबा मानले आणि चिंतेच्या अनेक टोपल्यांचे ओझे उतरले। ओझे आहे काय? आहे। प्रकृतीचा खेळ सुद्धा बघता, मायेचा खेळ सुद्धा बघता, परंतु निश्चिंत बादशाह होऊन साक्षी होऊन खेळ बघता। दुनियावाले तर घाबरतात, माहीत नाही काय होईल। तुम्हाला भीती आहे काय? घाबरता का? निश्चय आहे आणि निश्चित आहे, जे होईल ते चांगल्यात चांगले होईल असे का? त्रिकालदर्शी बनून प्रत्येक दृश्याला बघता, आज काय आहे उद्या काय होणार आहे याला तुम्ही व्यवस्थित जाणले आहे? नॉलेजफुल आहात ना? संगमानंतर काय होणार आहे तुम्हा सर्वांच्या समोर अगदी स्पष्ट आहे ना? नवीन युग येणारच आहे। दुनियावाले म्हणतील, येईल का? प्रश्न आहे, येणार का? आणि तुम्ही काय म्हणता? आल्यातच जमा आहे, त्यामुळे काय होईल हा प्रश्नच येत नाही। माहीत नाही, सुवर्ण युग येणारच आहे। रात्रीनंतर आता संगम प्रभात आहे, अमृत वेला आहे। अमृत वेलेनंतर दिवस येणारच आहे। ज्याला पण निश्चय असेल तो निश्चिंत, कोणतीही चिंता असणार नाही, निश्चिंत। विश्व रचताद्वारे रचनेचे स्पष्ट नॉलेज मिळाले आहे। बाप दादा बघत आहेत, सर्व मुले स्नेहाच्या, सहयोगाच्या आणि संपर्काच्या प्रेमामध्ये बांधले जाऊन आपल्या घरी पोहोचले आहेत. बाप दादा सर्व स्नेही मुलांना, सहयोगी मुलांना, संपर्कवाल्या मुलांना आपला अधिकार घेण्यासाठी आपल्या घरी पोहोचल्याबद्दल मुबारक देत आहेत. मुबारक असो, मुबारक असो. बाप दादांचे प्रेम मुलांपेक्षा जास्त आहे की मुलांचे बाप दादांपेक्षा जास्त आहे? कोणाचे जास्त आहे, तुमचे की बाबांचे? बाबा म्हणतात मुलांचे जास्त आहे. बघा, मुलांचे प्रेम आहे तेव्हाच तर कुठून कुठून पोचले आहेत ना. किती देशांमधून आले आहेत? कोणीतरी म्हटले 50 देशांमधून. 50 देशांमधून आले आहेत. परंतु सर्वात दूरवरून कोण आले आहेत? अमेरिकावाले दुरून आले आहेत काय? तुम्ही सुद्धा दुरून आला आहात, परंतु बाप दादा तर परमधामवरून आले आहेत. त्याच्या समोर अमेरिका काय आहे? अमेरिका दूर आहे की परमधाम दूर आहे? सर्वात दूर देशी बाप दादा आहेत. मुले आठवण करतात आणि बाबा हजर होतात. आता बाबांची मुलांकडून काय अपेक्षा आहे? विचारतात ना, बाबांची काय अपेक्षा आहे? तर बाप दादांची गोड गोड मुलांकडून हीच अपेक्षा आहे की प्रत्येक मुलाने स्वराज्य अधिकारी राजा बनावे. सर्वजण राजा आहात, स्वराज्य आहे, स्ववर राज्य तर आहे ना. जे समजतात की मी स्वराज्य अधिकारी राजा बनलो आहे, त्यांनी हात वर करा. खूप छान. बाप दादांना मुलांना पाहून प्रेमाने भरून येते की 63 जन्म दुःख अशांती पासून सुटका करण्यासाठी खूप मेहनत केली आहे. तर बाबा हेच इच्छितात की प्रत्येक मुलाने आता स्वराज्य अधिकारी बनावे, मन बुद्धी संस्कारांचा मालक बनावे, राजा बनावे. जेव्हा पाहिजे, जिथे पाहिजे, जसे पाहिजे तसे मन बुद्धी संस्काराला परिवर्तन करू शकतील. टेन्शन फ्री लाईफचा अनुभव सदैव इमर्ज असावा. बाप दादा बघतात कधी मर्ज सुद्धा होते, विचार करतात हे नाही करायचे, हे राईट आहे, हे रॉंग आहे, परंतु फक्त विचार करतात, स्वरूपामध्ये आणत नाहीत. विचार करणे अर्थात मर्ज असणे, स्वरूपामध्ये आणणे अर्थात इमर्ज असणे. वेळेची तर वाट बघत नाही आहात ना. कधी कधी करता, रूह रिहान करतात ना. तर बरीच मुले म्हणतात वेळ आल्यावर ठीक हो. वेळ ही तर तुमची रचना आहे, तुम्ही तर मास्टर रचता आहात ना. तर मास्टर रचता रचनेच्या आधारावर चालत नाहीत. वेळेला समाप्तीच्या नजदीक तर मास्टर रचतानाच आणायचे आहे. एका सेकंदामध्ये मनाचे मालक बनून मनाला ऑर्डर करू शकता का? करू शकता? मनाला एकाग्र करू शकता? फुलस्टॉप लावू शकता की लावणार फुलस्टॉप आणि लागणार क्वेश्चन मार्क? का, काय, कसे, हे काय, ते काय, आश्चर्याची मात्रा सुद्धा नको. फुलस्टॉप, सेकंदामध्ये पॉइंट बना. आणखी कोणती मेहनत नाही आहे. एक शब्द फक्त अभ्यासामध्ये आणा, पॉइंट. पॉइंट स्वरूप बनायचे आहे. वेस्टला पॉइंट लावायचा आहे आणि महावाक्य जे ऐकता त्या पॉइंटवर मनन चिंतन करायचे आहे. दुसरा कोणताच त्रास नाही. पॉइंट लक्षात ठेवा, पॉइंट लावा, पॉइंट बना. हा अभ्यास पूर्ण दिवसभरामध्ये मधून मधून करा. कितीही बिझी असाल परंतु ही प्रॅक्टिस करा. एका सेकंदामध्ये पॉइंट बनू शकता? एका सेकंदामध्ये पॉइंट लावू शकता का? जेव्हा हा अभ्यास वारंवार कराल तेव्हाच येणाऱ्या अंतिम वेळेमध्ये फुल पॉइंट्स अर्थात पूर्ण मार्क्स घेऊ शकाल. पास विथ ऑनर बनाल. हीच परमात्म शिकवण आहे, हीच परमात्म पालना आहे. तर जे कोणी आले आहेत, भले पहिल्यांदाच आलेले आहेत, जे पहिल्यांदा मिलन साजरे करण्यासाठी आले आहेत त्यांनी हात वर करा. भरपूर आले आहेत, वेलकम. जसे आत्ता पहिल्यांदा आला आहात ना, तसा पहिला नंबर सुद्धा घ्या. चान्स आहे, तुम्ही विचार कराल आम्ही तर आत्ता पहिल्यांदाच आलो आहोत. आमच्यापेक्षा अगोदरचे तर खूप आहेत, परंतु ड्रामा मध्ये हा चान्स ठेवलेला आहे की लास्ट सो फास्ट आणि फास्ट सो फर्स्ट होऊ शकता. चान्स आहे आणि चान्स घेणाऱ्यांना बाप दादा चान्सलर म्हणतात. तर चान्सलर बना, बनायचे आहे ना चान्सलर, चान्सलर बनायचे आहे? जे समजता चान्सलर बनणार त्यांनी हात वर करा। चान्सलर बनणार? वाह, मुबारक असो। बाप दादांनी बघितले इथे तर जे कोणी आले आहेत ते सर्व हात वर करत आहेत, मेजॉरिटी हात वर करत आहेत। मुबारक असो, मुबारक असो। बाप दादांनी तुम्हा येणाऱ्या सर्व गोड गोड अतिप्रिय मुलांची विशेष आठवण केली आहे।
का आठवण केली आहे?
आज सभेमध्ये देश विदेशाचे बरेचसे VIPs बसलेले आहेत। कशासाठी निमंत्रण दिले आहे माहीत आहे? बघा, निमंत्रण तर खूप जणांना मिळाले परंतु येणारे मात्र तुम्हीच पोचला आहात।
कशासाठी बापदादांनी आठवण केली आहे?
कारण की बापदादा जाणतात की जे कोणी आले आहेत ते स्नेही सहयोगी पासून सहजयोगी बनणारी क्वालिटी आहे। जर हिम्मत ठेवाल तर तुम्ही सहजयोगी बनून इतरांना सुद्धा सहजयोगाचा मेसेंजर बनून मेसेज देऊ शकता। मेसेज देणे अर्थात गॉडली मेसेंजर अर्थात ईश्वरीय दूत बनणे, आत्म्यांना दुःख अशांती पासून सोडवणे। तरी सुद्धा तुमचेच भाऊ बहिणी आहेत ना, तर आपल्या भावांना अथवा बहिणींना गॉडली मेसेज देणे अर्थात मुक्त करणे, याचे आशीर्वाद खूप मिळतात। कोणत्याही आत्म्याला दुःख अशांती पासून सोडविण्याचे आशीर्वाद खूप मिळतात आणि आशीर्वाद मिळाल्याने अतिंद्रिय सुख आंतरिक खुशीची फिलिंग खूप येते। असे का? कारण की खुशी वाटली ना तर खुशी वाटल्याने खुशी वाढते। सर्वजण खुश आहात ना? विशेष बाप दादा पाहुण्यांना नाही अधिकाऱ्यांना विचारत आहेत। स्वतःला पाहुणे समजू नका, अधिकारी आहात। तर सर्वजण खुश आहात का? हा, तुम्हा येणाऱ्यांना विचारत आहेत। म्हणण्यात येते पाहुणे, परंतु पाहुणे नाही आहात, महान बनून महान बनविणारे आहात। तर विचारा, खुश आहात? खुश असाल तर हात हलवा, सर्व खुश आहेत। आता जाऊन काय करणार? खुशी वाटणार ना? सर्वांना भरपूर खुशी वाटा, जितकी वाटाल तितकी वाढेल, ठीक आहे? अच्छा, खूप टाळ्या वाजवा। सर्वांनी खूप टाळ्या वाजवल्या। जशी आत्ता टाळी वाजवली तशा सदैव खुशीच्या टाळ्या ऑटोमॅटिक वाजत राहाव्या। अच्छा, बाप दादा नेहमी टीचर्सना म्हणतात, टीचर्स अर्थात ज्यांच्या फीचर्स मधून फ्युचर दिसून येते अशा टीचर्स आहात ना। तुम्हाला पाहून स्वर्गीय सुखाची फिलिंग यावी, शांतीची अनुभूती व्हावी, चालता फिरता फरिश्ता दिसून यावा, अशा टीचर्स आहात ना। छान आहे। भले प्रवृत्तीमध्ये राहणारे आहेत किंवा सेवेच्या निमित्त बनलेल्या आहेत, परंतु सर्वजण बापदादा समान बनणारे निश्चय बुद्धी विजयी आहेत। अच्छा, चोहो बाजूंचे साकार रूपामध्ये समोर आहेत किंवा दूर बसूनही हृदयाच्या जवळ आहेत, अशा सदा श्रेष्ठ भाग्यवान आत्म्यांना सदैव निमित्त बनून निर्माणचे कार्य सफल करणाऱ्या विशेष आत्म्यांना सदैव बाप समान बनण्याच्या उमंग उत्साहामध्ये पुढे जाणाऱ्या हिम्मतवान मुलांना सदैव प्रत्येक पावलामध्ये पद्मांची कमाई जमा करणाऱ्या वर्ल्डमध्ये खूप खूप पदम गुणा धनवान भरपूर आत्म्यांना बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते। आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला नमस्ते। डबल विदेशी निमित्त मोठ्या बहिणींसोबत संवाद, सेवेचा चांगला पुरावा देत आहात, यामुळेच आवाज पसरेल। अनुभव ऐकविल्याने इतरांचा देखील अनुभव वाढतो। तर बाप दादा खुश आहेत। फॉरेनच्या सेवेमध्ये निमित्त बनणारे छान उमंग उत्साहाने सेवेमध्ये बिझी राहतात। देशातून गेला आहात परंतु विदेशवाल्यांची सेवा अशीच निमित्त बनून करत आहात, जणू काही तिथलेच आहात। आपलेपणाची भासना देता आणि सर्व ठिकाणचे आहेत, एकाच ठिकाणचे नाहीत, लंडनचे अथवा अमेरिकेचे नाहीत, बेहद सेवाधारी आहेत। जबाबदारी तर विश्वाची आहे ना, तर बाप दादा मुबारक देत आहेत, करत आहात। पुढे अजून चांगल्यात चांगले उडत राहाल आणि उडवत राहाल। अच्छा, पर्सनल मुलाखत। सर्वजण होली आणि हॅपी हंस आहात। हंसाचे काम काय असते?
हंसामध्ये निर्णय शक्ती खूप असते, तर तुम्ही देखील होली हॅपी हंस व्यर्थला समाप्त करणारे आणि समर्थ बनून समर्थ बनविणारे आहात. सर्वजण एव्हर हॅपी आहात, एव्हर एव्हर हॅपी. आता कधी दुःखाला येऊ देऊ नका. दुःखाला सोडचिठ्ठी दिली तेव्हाच तर दुसऱ्यांचे दुःख निवारण कराल ना. तर सुखी राहायचे आहे आणि सुख द्यायचे आहे, एवढे काम कराल ना. इथून जे सुख मिळाले आहे ते जमा ठेवा. कधीही काहीही झाले ना तर बाबा, गोड बाबा, दुःख घ्या. स्वतः जवळ ठेवायचे नाही. खराब वस्तू कधी ठेवून घेतली जाते काय? तर दुःख खराब आहे ना, तर दुःख काढून टाका, सुखी रहा. हा तर आहे सुखी ग्रुप आणि सुखदायी ग्रुप. चालता फिरता सुख देत रहा, किती तुम्हाला दुआ मिळतील. तर हा ग्रुप ब्लेसिंगच्या पात्र अर्थात आशीर्वादास पात्र आहे. तर सर्वजण खुश आहात ना. आता हसा बरे, बस हसत रहा, आनंदाने नाचा. अच्छा, आजचे वरदान आहे आठवण आणि सेवेच्या बॅलन्सद्वारे चढत्या कलेचा अनुभव करणारे राज्य अधिकारी भव. आठवण आणि सेवेच्या बॅलन्सद्वारे चढत्या कलेचा अनुभव करणारे राज्य अधिकारी भव. स्पष्टीकरण आहे, आठवण आणि सेवेचा बॅलन्स असेल तर प्रत्येक पावलामध्ये चढत्या कलेचा अनुभव करत राहाल. प्रत्येक संकल्पामध्ये सेवा असेल तर व्यर्थपासून मुक्त व्हाल. सेवा जीवनाचे एक अंग बनावे. जसे शरीरामध्ये सर्व अंग जरुरी आहे, तसे ब्राह्मण जीवनाचे विशेष अंग सेवा आहे. सेवेचा खूप चान्स मिळणे, स्थान मिळणे, संघ मिळणे ही देखील भाग्याची निशाणी आहे. असा सेवेचा गोल्डन चान्स घेणारेच राज्य अधिकारी बनतात. स्लोगन आहे, परमात्मा प्रेमाच्या पालनेचे स्वरूप आहे सहज योगी जीवन. परमात्मा प्रेमाच्या पालनेचे स्वरूप आहे सहज योगी जीवन. अव्यक्त इशारे, रुहानी रॉयल्टी आणि प्युरिटीची पर्सनॅलिटी धारण करा. पवित्रता तुम्हा ब्राह्मणांचा सर्वात मोठ्यात मोठा शृंगार आहे. संपूर्ण पवित्रता तुमच्या जीवनातील सर्वात मोठ्यात मोठी प्रॉपर्टी आहे. रॉयल्टी आणि पर्सनॅलिटी आहे, याला धारण करून एव्हर रेडी बना तर प्रकृती आपले काम सुरू करेल. प्युरिटीच्या पर्सनॅलिटीने संपन्न असणाऱ्या रॉयल आत्म्यांना सभ्यतेची देवी म्हटले जाते. अच्छा, ओम शांती.